आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. ऑपरेशन सिंदूर हे राष्ट्रीय प्रगती खातीर आजीवन वचनबद्धतेचें प्रतीक आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. 2024-25 ह्या अर्थीक वर्सांत भारतान 81.4 अब्ज अमेरिकन डॉलर्साची थेट परकीय गुंतवणूक जाल्या. अंदू मॉन्सून सिझनांत देशभरांत सरासरी परस चड पावस पडपाची शक्यताय आसा अशें भारतीय हवामान खात्यान सांगलां. हवामान खात्यान आज कर्नाटकाच्या दर्यादेगेवेल्या वाठारांत केरळा, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुरांत कांय सुवातींनी दाट पावसाचो अदमास उक्तायला. आयपीएल T20 क्रिकेट सर्तीन काल राती जाल्ल्या गट फेरयेचे निमाणे मॅचीन रॉयल चॅलेंजर्स बँगलुरून लखनौ सुपर जायंट्साक 6 विकेटींनी हारून गुणक्रमवारीन दुसरी सुवात मेळयली. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां, हालींच्या घडणुकांनी सिद्ध जालां की भारताविरुद्धचे तथाकथीत प्रॉक्सी घेर हे खरें तर एक सुनियोजीत युद्द रणनिती आसा. गुजरातांत गांधीनगरांतल्या महात्मा मंदिरांत भौशीक सभेंत उलयतना तांणी सांगले, 6 मायाच्या घडणुका उपरांत भारताक आतंकवादी कारवायेचे पुरावे दिवपाची गरज ना, आतां शिमे पलीकडल्यानूच पुरावे दितात. ऑपरेशन सिंदूर आपल्या मूळ व्याप्ती भायर विस्तार करतले अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. हे राष्ट्रीय प्रगती खातीर आजीवन वचनबद्धतेचे प्रतीक आसा. ऑपरेशन सिंदूर हो फक्त लष्करी उपक्रम न्हय तर दरेका भारतीय नागरिकाची जापसालदारकी आसा अशें तांणी सांगले.
6 मई के बाद जिनका कत्ल हुआ उस जनाजे को स्टेट ओनर दिया गया पाकिस्तान में, उनके कॉफिन पे पाकिस्तान के झंडे लगाए गए, उनकी सेना ने उनको सैल्यूट दी, ये सिद्ध करता है कि आतंकवादी गतिविधि प्रॉक्सी वॉर नहीं है, ये आपकी सोची समझी युद्ध की रणनीति है, आप वॉर ही कर रहे हैं.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज एका दिसाचे मुंबई भेटेर वतले. या भेटी वेळार धनखड मुंबईत आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या 65व्या दीक्षांत समारंभांचे अध्यक्षपद सांभाळतले. 2024-25 या अर्थिक वर्सांत भारतान 81.4 अब्ज अमेरिकन डॉलर्साची थेट परकीय गुंतवणूक म्हणजे FDI झाल्या. 2023-24 वित्तीय वर्सा 71.28 अब्ज अमेरिकन डॉलरावेल्यान 14% वाढ झाल्याचे तातूंत दिसून येता. 2024-25 या अर्थिक वर्सांत सेवा क्षेत्रांत सगळ्यांत चड म्हणजे एकूण थेट परदेशी गुंतवणुकीच्या 19% इतली गुंतवणूक झाल्या अशें वाणिज्य आनी उद्देग मंत्रालयान निवेदनांत म्हळां. ताचे उपरांत कम्प्युटर सॉफ्टवेअर आनी हार्डवेअर हातून 16% जाल्यार व्यापार हातून 8% गुंतवणूक झाल्या. सेवा क्षेत्रांतली गुंतवणूक फाटल्या वर्सा 6.64 अब्ज अमेरिकी डॉलर्स आशिल्ली, ती अंदू 40.77% वाढून 9.35 अब्ज अमेरिकी डॉलर इतली जाल्या. भारत उत्पादन क्षेत्रांतली थेट परदेशी गुंतवणुकीचे एक मुखेल केंद्र जावपाक लागला. 2023-24 वित्तीय वर्सा 16.12 अब्ज अमेरिकी डॉलर आशिल्ली ही गुंतवणूक 2024-25 वर्सा 18% वाढून 19.4 अब्ज अमेरिकी डॉलर इतली जाल्या. सरकारान सुरू केल्ल्या गुंतवणूकदार स्नेही थेट परदेशी गुंतवणूक FDI धोरणा अंतर्गत 100% थेट परदेशी गुंतवणुकी खातीर चडशे क्षेत्र उक्ते केल्यात. शिमेपलतडच्या आतंकवादात पाकिस्तानाची भूमिका उघड करपा खातीर भारताच्या बहुपक्षीय शिष्टमंडळांनी वेगवेगळ्या देशांमधल्या जागतिक फुडारी, संसद सदस्य, थिंक टँक, मिडिया आणि नागरी समाजाकडे संवाद साधिल्ल्यान नवी दिल्लीचो दहशतवादाविरुद्धचो शून्य सहनशीलतेचो संदेश जगभरात प्रतिध्वनीत जाता. काँग्रेसीचे खासदार शशी थरूर हांच्या फुडारपणाखाला भारतीय सर्वपक्षीय शिष्टमंडळान पनामान त्यांचे संसदीय अध्यक्ष डाना कास्तानेडा हांचे कडेन बसका घेतली.
Its importance to us is because it is a member of the Security Council, and as such its voice is heard when the 15 members of the council are formulating a response to any incident involving international peace and security. So for example, there is the press statement by the Security Council condemning the terrorist attack in Pahalgam. Guyana's was one of the voices reflected in the language and strong support given to India in that press statement.
Yo khabro tumi Akashvani velan aikatat.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहितीखातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्स चेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल नवी दिल्लीन राष्ट्रपती भवनांत जाल्ल्या दुसऱ्या नागरी सन्मान सुवाळ्यांत 69 प्रतिश्ठीत व्यक्तींक 2025 वर्सा खातीरचे पद्म पुरस्कार प्रदान केले. यापैकी तिगांक पद्मविभूषण, 9 जाणांक पद्मभूषण आनी 57 जाणांक पद्मश्री पुरस्कारान सन्मानीत केले. अंदू मॉन्सून सिझनांत देशभरांत सरासरी परस चड पावस पडपाची शक्यताय आसा अशें भारतीय हवामान खातें म्हळें IMD सांगलां. अंदू पावस बेगीन सुरू जाला आनी फुडल्या म्हयन्यांत वायव्य भारत मध्य आनी उदेंत भारता भोंवतणच्या वाठारांनी उश्णतायेच्या ल्हारांचे दीस उणे जावपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान सांगलां. नवी दिल्लीन पत्रकारां कडेन उलयतना पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचीव एम रविचंद्रन हांणी सांगलें, सामान्य परस चड पावस फक्त दक्षिण द्वीपकल्पांत न्हय तर मध्य भारतांतूय जावपाची शक्यताय आसा. भारतीय हवामान खात्यान म्हळ्यार IMD आज कर्नाटकाच्या दर्यादेगेवेल्या वाठारांत केरळा, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुरांत कांय सुवातींनी दाट पावसाचो अदमास उक्तायला. IMD म्हणण्या प्रमाण फुडल्या 2 दिसांक आसाम, मेघालया, कर्नाटकाच्या अंतर्गत भागांत कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल आनी तेलंगणा हांगाय घोग्यांनी पावस पडपाचो आसा. अस्तंत बंगाल, गुजरात राज्य, झारखंड, उत्तराखंड आनी विदर्भांत अशीच परिस्थिती आसपाची शक्यताय आसा. हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश आनी पंजाबांत गडगड आनी जोगला मारपासयत वादळी वारे मारपाची शक्यताय आसा अशें खात्यान सांगला. सरकार नुस्तेमारी क्षेत्राच्या उदरगतीक चालना दिवपाक जायत्यो येवजण्यो चालीक लायतात. आतां आयकात आकाशवाणी पणजेन याच संदर्भात तयार केल्लो मानसी चंदकडकरान धाडिल्लो हो खासा रिपोर्ट.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा येवजण ही भारत सरकारान नुस्तेमारी क्षेत्राच्या उदरगती खातीर सुरू केल्ली येवजण. नुस्तेमारी क्षेत्र घटमूट करप, नुस्तेकारांचे उत्पन्न वाढवप आणि भारतात नुस्ते उत्पादनात फुडारी करप, अग्रेसर करप होच ताचो मुखेल हेत. ह्या येवजणेचे मुखेल उद्दिष्ट अशें आसा, नुस्तेमारी क्षेत्रात आधुनिकीकरण करप आणि टिकाऊ उदरगत सुनिश्चित करप, नुस्तेमारांचे उत्पन्न दुप्पट करप, नुस्त्याच्या उत्पादनात वाढ करप, नुस्तेमारी क्षेत्रात रोजगाराची संद वाढवप. तशेंच ह्या येवजणेक लागून जायते फायदे जातात. नुस्तेमारांक वेगवेगळ्या येवजण्यावरवी सरकारी अर्थिक मजत आणि रिणांचो लाव घेवपाक मेळटा. नुस्तेमारी क्षेत्रात मुळाव्या साधन सुविधांचो विकास जाता. बार्देस शिवोलेचे श्री दिगंबर मोरुडकर हांणी ह्या येवजणेवरवी आपल्याक लाभ जाल्ल्याचे सांगतना खोस उक्तायली.
म्हाजें नांव दिगंबर मोरुडकर आनी हांव रावपाक फर्स्टली हांव थँक्यू म्हणून सोदतां भारत सरकार, गव्हर्नमेंट ऑफ गोवा आनी डिपार्टमेंट ऑफ फिशरीज हांकां, जेनी म्हाका PMMSY ह्या योजनेक इंट्रोड्यूस करता. आनी ह्या योजने अंडर म्हाका एक एक्वेरियम शॉप कशें घालप आनी ते कशें सस्टेन करप ते फूल गायडन्स दिले. आनी जे लागून हांवें आतां एक प्रोपर एक एक्वेरियम शॉप एस्टाब्लीश केला इशुअली आनी त्या जाग्यांनी 4 वर्सां हांव प्रोपरली प्रॉफिटेबल रन करता. हे एका डिपार्टमेंट ऑफ फिशरीज.
IPL T20 क्रिकेट सर्तीन काल राती लखनौच्या इकाना क्रिकेट स्टेडियमात झाल्या गट फेरयेचे निमाणे मॅचीन रॉयल चॅलेंजर्स बँगलुरून लखनौ सुपर जायंट्स हांकां 6 विकेटींनी हरयलो. रॉयल चॅलेंजर्स बँगलुरून गुणक्रमवारीन दुसरी सुवात मेळयली. फाल्यां पयले क्वॉलिफायर मॅचींत रॉयल चॅलेंजर्स आनी पंजाब किंग्स हांचे मदीं खेळ जातलो. पंजाब किंग्स गुणक्रमवारीन पयल्या सुवातेर आसा. तिसऱ्या सुवातेर आशिल्ल्या गुजरात टायटन्स शुक्रारा एलिमिनेटर मॅचीन मुंबय इंडियन्स आड खेळटलो. IPLची दुसरी क्वॉलिफायर मॅच 1 जुनाक जाल्यार फायनल मॅच 3 जुनाक जातली. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. ऑपरेशन सिंदूर हे राष्ट्रीय प्रगती खातीर आजीवन वचनबद्धतेचे प्रतीक आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. 2024-25 ह्या अर्थीक वर्सान भारतान 81.4 अब्ज अमेरिकन डॉलर्साची थेट परकीय गुंतवणूक जाल्या. अंदू मॉन्सून सिझनांत देशभरांत सरासरी परस चड पावस पडपाची शक्यताय आसा अशें भारतीय हवामान खात्यान सांगलां. हवामान खात्यान आज कर्नाटकाच्या दर्यादेगेवेल्या वाठारांत केरळा, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुरांत कांय सुवातींनी दाट पावसाचो अदमास उक्तायला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.